ठाकू जवारी जळीच होती.
हा ब्रेड कालच भरडून आणली
बघ.
पहिलीला
भांडा भांडायचं
म्हणा.